पौलाचे थेसलनिका करास पहिले पत्र अध्याय एक। देवपित्यात व प्रभू येशू ख्रिस्तात जी थेसलनिका करांची मंडळी, तिला पौल, सिल्वान व तिमथ्य याजकडून तुम्हास कृपा व शांती असो। आम्ही आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करीत सर्वदा तुम्हा सर्वांविषयी देवाचे उपकार स्मरण करीतो। आपल्या देवपित्यासमोर तुमचे विश्वासाचे काम, प्रीतीचे श्रम व आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या आशेचा धीर याचे आम्ही निरंतर स्मरण करीतो।
देवाच्या प्रीतीतील बंधूंनो, तुमची झालेली निवडणूक आम्हास ठाऊक आहेच, कारण आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व बहुत निर्धाराने तुम्हास कळविण्यात आली। तसेच तुम्हाकरिता आम्ही तुम्हांमध्ये कसे होतो हे तुम्हास ठाऊक आहे। तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या द्वारा मिळालेल्या आनंदाने वचन स्वीकारून आमचे व प्रभूचे अनुकारी झाला। अशाने मासेदोनिया व अखिया यातील सर्व विश्वास ठेवणारे यास तुम्ही कित्ता झाला। मासेदोनिया व अखिया यात तुम्हापासून प्रभूचे वचन गाजत गेले। इतकेच केवळ नव्हे तर देवावरील तुमच्या विश्वासाचे वर्तमानही सर्वत्र पसरले आहे। यामुळे त्याविषयी आम्हास काही सांगावयाचे अगत्य नाही, कारण तुम्हामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारचे झाले। सदाजीवी व सत्य देवाची सेवा करण्यास आणि त्याने ज्याला मिलेल्यातून उठविले व भावी क्रोधापासून आपल्याला सोडविणारा असा त्याचा पुत्र येशू याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्यास तुम्ही मूर्तीपासून देवाकडे कसे वळला हे ते स्वतःहून आम्हाविषयी सांगतात।